अमोस अध्याय 4 शमरोनाच्या पर्वतावर राहणाऱ्या बाशानाच्या गायींनो, जे तुम्ही गरिबांवर जुलूम करता, जे तुम्ही गरजवंतांना ठेचता, जे तुम्ही आपल्या नवऱ्यास असे म्हणता, आण आणि आम्ही पिऊ, ते तुम्ही हे वचन ऐका. परमेश्वर देवाने आपल्या पवित्रतेची शपथ घेऊन सांगितले की, पहा, ते तुम्हास आकड्यांनी आणि तुमच्या उरलेल्यांना माशांच्या गळांनी काढून नेतील. असे दिवस तुम्हावर येतील, तुमच्यातील प्रत्येकीला तटाच्या भगदाडातून बाहेर पडावे लागेल. तुम्ही आपणास हमरोन पर्वतावर टाकाल असे परमेश्वर म्हणतो. बेथेलेला जा आणि पाप करा, गिलगालाला जाऊन बहुतपट पापे करा. तुम्ही रोज सकाळी आपले यज्ञ आणि 3 वर्षांनी आपल्या पिकांचा 10वा भाग आणा. खमीराच्या भाकरीने उपकार स्तुतीचे यज्ञ अर्पण करा. खुशीच्या अर्पणांची गोष्ट गाजवून घोषित करा, कारण हे इस्रायलांच्या लोकांनो, हे करायला तुम्हास आवडते असे परमेश्वर म्हणतो. मी तुम्हास तुमच्या सर्व नगरात दातांची स्वच्छता दिली आणि तुमच्या सर्व स्थानात भाकरींचा तोटा दिला, तरी तुम्ही माझ्याकडे परत आला नाहीत असे परमेश्वर म्हणतो. कापणीला 3 महिने राहिले असता त्यावेळेस मी तुम्हापासून पाऊस आवरून धरला आणि मी एका शहरावर पाऊस पाडला आणि दुसऱ्या शहरावर पाऊस पाडला नाही. एका भागावर पाऊस पाडला आणि ज्या भागावर पाऊस पडला नाही तो सुकून गेला. म्हणून दोन्ही तिन्ही शहरातील लोक दुसऱ्या शहराकडे पाणी प्यायला धडपडत गेले, परंतु तृप्त झाले नाहीत, तरी तुम्ही माझ्याकडे फिरला नाहीत असे परमेश्वर म्हणतो. मी तुम्हास तांबेराने व भेरडाने पिडले आहे. टोळांनी तुमच्या बागांचा व द्राक्षबाळांचा व अंजिराच्या व जैतुनाच्या झाडांना फार खाऊन टाकले आहे, तरी तुम्ही माझ्याकडे फिरला नाही असे परमेश्वर म्हणतो. मिस्राला पाठवली होती तशीच रोगराई मी तुमच्यावर पाठवली आहे. तुमचे तरुण मी तलवारीने मारले आहेत आणि तुमचे घोडे पडाव करून नेले आहेत. तुमच्या छावण्यांचा दुर्गंध तुमच्या नागपुड्यात येईल असे केले आहे, तरी सुद्धा तुम्ही माझ्याकडे फिरला नाही असे परमेश्वर म्हणतो. सदोम आणि गमोरा यांचा मी जसा नाश केला, तसाच मी तुमच्यातील कित्येक शहरांचा नाश केला. आगीत पटकन ओढून काढलेल्या जळक्या काठीप्रमाणे तुमची स्थिती होती, तरी तुम्ही माझ्याकडे फिरला नाही असे परमेश्वर म्हणतो. म्हणून हे इस्रायला, मी तुझ्याबाबत असेच करीन आणि हे इस्रायला, मी असे तुझ्याशी करेन, तेव्हा इस्रायलाच्या परमेश्वरास भेटण्यास सज्ज हो. कारण पहा, जो पर्वत निर्माण करतो व वारा अस्तित्वात आणतो आणि मनुष्यास त्यांची कल्पना काय ती प्रकट करतो, जो पहाटे अंधार करतो आणि पृथ्वीच्या उंच स्थानावर चालतो, त्याचे नाव परमेश्वर आहे, सेनाधीश देव आहे.